आपले स्वामी म्हणत असत की ज्याच्याजवळ अन्न वस्त्र निवारा आणि गरजेपुरता पैसा असेल त्यांनी जरा सुद्धा इकडे तिकडे वेळ न दवडता तडक परमार्थाला लागावं. त्यामुळे केंद्रात येणाऱ्या मुला मुलींची शिक्षण पूर्ण झाली की त्यांनी लगेच नोकरी करावी असं त्यांना सर्वसाधारणता वाटते. तसं सगळीच मुलं शिक्षण पूर्ण झाल्यावर काही नोकरी व्यवसाय करतातच, पण ज्या मुलींना स्वतःचा असा प्रपंच न करता केवळ परमार्थ मार्गावरून वाटचाल करायची आहे त्या मुलींनी मात्र आर्थिकदृष्ट्या स्वतःच्या पायावर उभं असावं, स्वावलंबी असावं असं स्वामींना निश्चितपणे वाटते. मलाही मी कॉलेजमध्ये असताना नोकरीची हौस होती, पण स्वामींकडे यायला लागल्यापासून मात्र मला आखूड चिंगी बहुदुधी गायीसारखी नोकरी पाहिजे होती. म्हणजे दुपारचं संध्याकाळचं केंद्र मिळायला पाहिजे, शिवाय रात्रीचं प्रवचन सुद्धा कामा नये. म्हणून मी दुपारी 2 ते 6 अशा नोकरीच्या शोधात होते. माझ्या एका मैत्रिणींनी उरळी कांचनच्या एका फार्म हाऊसवर आठवड्यातून फक्त 2 दिवसांसाठी अकाउंट रायटिंगची नोकरी असल्याचं सांगितलं. मला वाटलं बरं झालं, बाकीचे 5 दिवस तरी आपल्याला पूर्ण मिळतील. स्वामी म्हणाले अजिबात जायचं नाही, इतक्या लांब फार्म हाऊसवर तर मुळीच जायचं नाही. पुण्यातच एखाद्या बँकेत किंवा कंपनीत जिथे 100 लोक रोज येतात जातात अशा ठिकाणी नोकरी बघ. उरळी कांचनचा विषय संपला. नंतर मला भारत फोर्स या कंपनीमध्ये नोकरी लागली. त्याचं टायमिंग होतं 8:30 ते 5, म्हणजे जाण्या येण्याची वेळ धरून 7:30 ते 6. माझी कॉमर्स साईड होती, कॉलेज क्लास असं सगळं धरून फक्त 5 तास जात असत. बाकीचा वेळ माझ्या इच्छेनुसार घालवायची मुभा होती. कंपनीच्या नोकरीमध्ये जवळजवळ 11 तासांची बांधिलकी होती. मला एकदम एवढ्या कामाची सवय नव्हती, त्यामुळे सुरुवातीला ऑफिसमधून घरी आले की जमीन झोपूनच टाकायचे. मग केंद्र नाही, प्रवचन नाही, अनुसंधान सगळं ऑफिसमधल्या फाईल्सचं, रजिस्टरचं आणि फोर्जिंग, क्रॅन्कशाफ्ट, क्राउन व्हील म्हणजे काय हे न समजणाऱ्या पण वारंवार कामामध्ये येणाऱ्या गोष्टींचं. आमच्या सेक्शनचे मोहन रामनाथन म्हणून इन्चार्ज होते, ते मद्रासी होते. ते इतके फास्ट इंग्लिश बोलायचे की सुरुवातीला तरी ते काय बोलतात ते मला समजायचंच नाही. समजलं नाही तर काम काय करणार. त्याचं एक विलक्षण टेन्शन मनावर सतत असेल. पण भारत फोर्ज मधले लोक खरोखरच चांगले होते. प्रॉब्लेम माझ्यामध्येच होता. या सगळ्याचा परिणाम माझ्या तब्येतीवर झाला. 15 दिवसातच माझा नोकरी सोडून द्यायचा विचार पक्का झाला. या दरम्यान एकदा तारा घरी आली होती. माझी एकंदर परिस्थिती पाहून तिने स्वामींना जाऊन अगदी कळवळून सांगितलं की तिला ती नोकरी घेतच नाहीये, तिची तब्येत पण बिघडली आहे. यावर स्वामींची प्रतिक्रिया पूर्णतः प्रतिकूल होती. ते म्हणाले, नोकरीनं घेतायला काय झालं, तरुण वयामध्ये 18-18 तास काम करायला पाहिजे. नंतर 1-2 दिवसात स्वामींनी मला निरोप पाठवून बोलावून घेतलं. मातोश्री सौ सरलाताईंनी मोठ्या प्रेमाने मला थोपटलं. स्वामी मात्र एकदम गंभीर आणि प्रकर्षाने आलिप्त वाटले. त्यांना नमस्कार करून बसले तर स्वामी एकदम म्हणाले, तुला ही नोकरी सोडायची असेल तर खुशाल सोड, पण आधी दुसरी नोकरी शोध आणि ती लागली की मग ही नोकरी सोड. आणि जर एकटं राहायचं असेल तर नोकरीही करायलाच पाहिजे. पैशासाठी कोणाही समोर हात पसरायला लागता कामा नये. राजगुरु महाराजांनी अनंतरावांना सांगितलं होतं की अनंता, तुझ्याजवळ भरपूर गुण आहेत, पण पैशासाठी कोणासमोर कधी हात पसरलास की त्या गुणांची सुद्धा काही किंमत राहत नाही. त्यांची ही स्थिती तर मग बाकीच्यांची काय कथा. आणि तरुण वयात कष्ट नाही करायचं तर मग कधी करायचे. 18-18 तास काम करायला पाहिजे. रडता गुरु निमरता चेला असं काय उपयोगाचं. साधक त्याचा लखलखीत तेजस्वी पाहिजे. तरुण वयातच ढेपाळले तर पुढे काय होणार. स्वामी बोलत होते आणि माझा नोकरी सोडण्याचा विचार कित्येक योजना दूर जाऊन पडला. मनात आलं, रणांगणात जसा देह धाराशी पडतो तसा आता नोकरीच्या ठिकाणी देह पडला तरी माझी काय दिशा दे नोकरी सोडण्याची. शांतपणे घरी आले. भारत फोर्जच्या एम्प्लॉईजसाठी कंपनीची बस सर्व्हिस होती. रिलायन्स टॉकीजच्या अलीकडे जे नाशिक फटके सभागृह आहे त्याच्या विरुद्ध बाजूला माझा बस स्टॉप होता. नोकरीची थोडी थोडी सवय व्हायला लागली होती. मोहन रामनाथांचं इंग्लिश पण समजायला लागलं होतं. कामाचं स्वरूप लक्षात आलं होतं. त्यातल्या त्यात उत्साहाने नोकरी करत होते. पण केंद्रात जाणं होत नव्हतं. रात्री झोपायच्या अगोदर जेमतेम अर्धा तास ध्यानाला बसत होते. एक दिवशी ऑफिसमधून घरी येताना अचानक समोरून पण लांबून स्वामी आणि मातोश्री सौ सरलाताई येताना दिसल्या. माझी समजूत की कुठेतरी काही कार्यक्रम असेल म्हणून चालले असते. मी आपली रस्ता बदलून बाजूला जाऊन उभी राहिले. पण नंतर ते दोघेही रस्ता बदलून माझ्यापर्यंत आले. स्वामी गमतीने म्हणाले, घरी जायचा रस्ता असा सरळ आहे, तू सोडून इकडे आडरानात कुठे शिरलीस. मी गडबडून म्हटलं, तुम्ही असं सरळ चालला होतास म्हणून मी बाजूला जाऊन उभी राहिले. स्वामी म्हणाले, हुशारच आहेस, तर दाखव तरी तुझी बस कुठे येते, किती वाजता येते. मी सगळं सांगितल्यावर म्हणाले, चला आता घरी जाऊया. आम्ही तिघेही चालत चालत बागेश्वर निवासपर्यंत आलो. तर म्हणाले, आता किती 6:15 वाजले, अजून 1 तास आहे. तू घरी जाऊन आवरून 7:30 पर्यंत केंद्रात येऊ शकते. तर केंद्रात ये. मग स्वतःच्या खिशातून एक चॉकलेट काढून मला दिलं. मी म्हटलं, चॉकलेट? त्यावर स्वामी म्हणाले, अगं लोक मला जेवढी म्हणून चॉकलेट देतात ना, ती सगळीच्या सगळी या सरलाताई स्वतःजवळ ठेवतात आणि त्यांच्या नातवंडांना देतात. म्हणून मग आज मी एक चॉकलेट कळवलं. त्यावर तो सरलाताई नेहमीच्या सरळपणे म्हणाल्या, अहो फक्त नातवंडांनाच नाही देत काही, कोणी लहान मुलं आलं तरी मी त्याला देतो. आम्ही सगळे हसलो. कितीतरी दिवसांनी मन अगदी मोकळं झालं. दमणूक विसरून मोठ्या आनंदाने केंद्रात गेले. दुसऱ्या दिवशी पुन्हा स्वामी आणि सौ सरलाताई बस स्टॉप पाशी येताना दिसले. आज मात्र घाईघाईने बराबर चालत त्यांच्यापर्यंत गेले. स्वामींनी विचारलं, संपलं ऑफिस? त्या दोघांना पाहून मला खूप आनंद झाला. नागेश्वर निवासपर्यंत आलो. स्वामी म्हणाले, आज एका मुलीला किती आनंद झालाय. पुढे म्हणाले, कालच्या सारखे आता रोजच केंद्रात यायचा. तिसऱ्या दिवशी बसमधून खाली उतरले. लांबपर्यंत स्वामी आणि सौ सरलाताई दोघेही दिसले नाही. मन उगीच त्यांना शोधत राहिलं. रस्त्याने चालता चालता अचानक एका जनरल स्टोअर मधून तो सरलाताई उतरलेला दिसल्या. मला बघून म्हणाल्या, आज तू लवकर आलीस का? आम्ही स्टॉपवर येतच होतो, पण मध्येच चॉकलेट घ्यायला दुकानात गेलो. स्वामींच्या हातात 4-5 चॉकलेट होती. एक चॉकलेट माझ्या हातात देत निश्चितपणे म्हणाले, एकदम सगळी चॉकलेट सुद्धा देणार नाही, मधून मधून एखादं देईन. मला काही बोलताच येईना. रस्त्यातच माझे डोळे भरून आले. स्वामी आणि मातोश्री सरलाताई रोज संध्याकाळी 6 वाजता बस स्टॉप वर येत होते. खरं तर दुकान नसलं तरी त्या दोघांचा दिवसभराचा कार्यक्रम खूपच व्यस्त होता. मीच एकदा धाडस करून स्वामींना विचारलं, तुम्ही भागेश्वर निवास पासून बस स्टॉप पर्यंत पायी चालत होता, तुमचे पाय नाही ना दुखत? स्वामी म्हणाले, छे गो, दिवसभर आम्ही घरात असतो, दुसरा काही व्यायाम नसतो, त्यामुळे इथपर्यंत येण्या जाण्याने आमचे पाय अगदी मोकळे होऊन जातात. त्या दोघांच्या सानिध्याचा आनंद माझ्या मनात शिंगाटून राहत होता. एकदा असंच बस स्टॉप वरून भागेश्वर निवास पर्यंत आलो. स्वामीने एकदम विचारलं, तुला भूक लागली असेल ना? मला त्या दोघांच्या भेटण्याचा इतका आनंद होता. मी म्हटलं, छे, मला अजिबातच भूक नाहीये. स्वामी म्हणाले, पण मला भूक लागलीये. चला आपण सगळेच वर जाऊ. वर भागेश्वर निवास मध्ये गेले तर स्वयंपाकघरात टेबलावर 2 ताटांची तयारी करून ठेवलेली होती. मी हातपाय धुवून प्रथमच स्वामींबरोबर जेवायला बसले. मातोश्री सौ सरलाताई गरम पोळ्या करून वाढत होत्या. मी संकोचून जेवत होते. जेवण झाल्यावर स्वामी त्यांच्या खोलीत गादीवर विश्रांती घेत होते. मी सौ सरलाताईना थोडी मदत करावी म्हणून गेले तर म्हणाल्या, तू ऑफिस मधून दमून आलीये, तू काही करू नको. तेवढ्यात स्वामीने टाळ्या वाजून हाक मारली. म्हणाले, स्वयंपाकघर हे सरलाताईंचं स्वतंत्र कार्यक्षेत्र आहे, तू आपली इकडे येऊन जाईल. तशाही तुला 1-2 गोष्टी सांगायच्या आहेत. तू आता नोकरी करतेस तर कुठलाही पेपर नीट वाचल्याशिवाय सही करू नको. कोणालाही तुझ्या नावावर लोन काढू देऊ नको. चुकूनही कोणाला जामीन राहायचं नाही. आपण आग्रहाला बळी पडलो तर मागून पस्तावायची वेळ येते. कोणी फार आग्रह केला तर तुषार सांग की आमच्या घरी असं आवडत नाही. मग पुढे स्वामी अगदी हळूवारपणे म्हणाले, ऑफिसमधून येते संध्याकाळी थोडं इथे जेवत जा. सरला त्यांच्या हातचं खाल्लंच ना की सगळ्या आधीव्याधी दूर होऊन जातील. मला पण संध्याकाळी लवकर जेवलं की बरं पडतं. केंद्र 8:30 संपल्यानंतर नमस्कार संपवून घरी येईपर्यंत 9-9:30 वाजतात, त्यामुळे जेवायचं म्हणजे उशीरच होतो. आणि तसंही आम्हाला जेवताना कोणीतरी एक बरोबर लागतो. ती सापडली. मी म्हटलं, नाही हो, रोजच्या रोज कसं जेवणार? स्वामी मला थांबवत म्हणाले, असं बघ, कोणतंही ऐहिक भाग्य हे कायमस्वरूपी नसतं, पण म्हणून समोर भाग्य आलं तर त्याचा अवेअर करू नये. तू आपल्या इथे थोडं थोडं खात जा. मला भागलिया मज वाहतीला कळे त्यांची आणि जोडे सर्व सुख यावेळी आठवल्या. स्वामींसारखा महापुरुष मातोश्री सौ सरलाताईंच्या समवेत माझ्यासारख्या सर्वसामान्य जीवाच्या कल्याणासाठी सांभाळत होता. तेही मला त्याची जाणीव न देता. प्रेम हा स्वामींचा अंगभूत स्वभाव होता. असं म्हणतात की एका आत्मज्ञानासाठी सद्गुरूंवरून 7 जन्म उभारून टाकले तरी तो 14 स्वस्तात झाला. तसंच वाटतं एका सद्गुरु प्रेमासाठी आपल्या स्वतःला त्यांना विकून टाकलं तरी तो 14 स्वस्तात झाला.
बुढ़ाले मी भर सागरी धावे पाव गाल करी, धावे पाव गाल करी, रखनाई खबरा हाथ देई, हाथ देई नको काबू माथा अंतर, नको काबू माथा अंतर, नितो अजान बात पीतर, नितो अजान बात पीतर, ये रखनाई सावरा हाथ देई, हाथ देई रखनाई सावरा। स्वामी म्हणे उडी खाली, स्वामी म्हणे उडी खाली, ब्रिद अपुले सांभावी, येई रखनाई सावरा, येई रखनाई सावरा, हाथ देई, हाथ देई पामरा, येई रखनाई सावरा, येई रखनाई सावरा।
मागे आलेले दोन तीन प्रश्न शिकत आहेत, पण आज अतिशय विशेष म्हणजे आज एकदम चार प्रश्न। ध्यानाला बसलो असताना अचानक सच्चित आनंद स्वरूपाचे चिंतन सुरू झाले। माझ्या तर्कट बुद्धीने विचार केला की सत आणि चित्ताचे अर्थ किंवा त्याचे स्पष्टीकरण हे लॉजिकल वाटते, पण परमेश्वराचे स्वरूप हे आनंद रूप आहे हे कशावरून? कारण तो सर्वांचा साक्षी असतो। ऋषी मुनींनी कदाचित ही आनंद उपाधी भक्तीपूर्वक ह्या परमेश्वराला चित्तविली असावी। मनातच हा प्रश्न मी स्वामीजींना विचारला व पुढे माझे बहुधा काही क्षण ध्यान लागले असतात, कारण मनात कुठलाही विचार नाही, डोळ्यासमोर प्रसन्न असा निळा प्रकाश व ध्यानातून खाली आल्यावर अतिशय आनंदी वाटू लागले। म्हटले स्वामींनी माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले, परमात्मा आनंद स्वरूपच आहे। मग त्याला साक्षी का म्हणतात का? माझ्या शंकेचे उत्तर जे मला दिले की कंसात स्वामींनीच मला दिले की तो सर्व साक्षी जरी असला तरी त्याचे स्वरूप आनंदाचे आहे, हे मला मिळालेले उत्तर बरोबर आहे असं प्रश्न विचारले। ध्यानाला आपण बसलेले असताना विचारांचा साक्षी राहायचं आहे, याचा अर्थ जो विचार उठला तर त्या विचाराचा त्याग करायचा आहे। त्या विचाराकडे दुर्लक्ष करायचं आहे, त्या विचाराचं उत्तर ध्यानामध्ये शोधायचं नाही। प्रश्न असेल तर उत्तर शोधायचं नाही, विकार असेल तर त्यावर चिंतन करायचं, विषय असेल तर त्याच्यात रमून राहायचं, भविष्यकाळचा विचार असेल तर स्वप्न रंगवायचे, भूतकाळचा विचार असेल तर भूतकाळच्या घटना आठवायच्या नाही, विचाराला प्रतिसाद द्यायचा नाहीये, याचा अर्थ विचार उठल्यानंतर तो विचार यावा आणि आपण आपल्या बळाने त्या विचाराचा त्याग करा, त्या विचाराला चालना देऊ नये, याला साक्षी असं म्हणतात, याला विचारापासून अलिप्त असं म्हणतात, याला विचार अलिप्तपणाने पाहणं असं म्हणतात. एक वेळ कधी वर्णन जर केलं जात असेल की एक विचार उठला, काही वेळ चालला, मग संपला, मग पुढचा विचार उठला, काही वेळ चालला, संपला, तर हे केवळ समजण्यासाठी सांगितलं जात. एक विचार उठला, काही वेळ चालला आणि आपोआप संपला, असं जर तुम्ही त्या विचारामध्ये असाल तर होऊ शकत नाही, मग त्या विचाराचं चक्र सुरू. तुम्ही तुमच्या घराच्या गॅलरीत उभे आहात, एक व्यक्ती आली, तुम्ही पाहिली आणि गेली, तुमचा तिचा संबंध नाही, असं विचाराच्या बाबत होऊ शकत नाही हे समजण्यासाठी केवळ सांगितलेलं आहे. साक्षी तो की जो झटकून टाकतो माझ्या याच्याशी संबंध नाही या भावनेने, तो साक्षी. मी साक्षीत्वाने पाहिलं की विचार संपला पाहिजे, समोर विचार शिल्लक नाही राहिला पाहिजे, याला साक्षी असं. हा जो साक्षी आहे तो साक्षी जगत व्यापाराचा साक्षी आहे, मनोमय जे जगत आहे त्या जगत व्यापाराचा तो साक्षी आहे. त्याचं स्वरूप आनंदाचं आहे पण तो जगत व्यापाराचा साक्षी आहे, तो प्रकृतीचा साक्षी आहे, तो विचारांचा साक्षी आहे, तो देहभावाचा साक्षी आहे, तो विषयांचा साक्षी आहे, तो विचारांचा साक्षी आहे. त्यामुळे जो साक्षी आहे तो स्वरूपाने आनंद रूप आहे आणि प्रकृतीचा मात्र तो साक्षी आहे. मी काय म्हणतोय ते समजते. स्वरूपाने आपलं स्वतःच रूप, ज्याच स्वरूप सच्चित आणि आनंद असं आहे, तो विचारांचा मात्र साक्षी आहे, तो देहाचा, मनाचा आणि बुद्धीचा साक्षी आहे. आणि तो साक्षी या स्थितीपासून च्युत होईल तर आपल्या सच्चिदानंद या स्वरूपाच्या भानाला तो विसरून जाईल, तो सच्चिदानंद स्वरूपाला विसरेल, तो सच्चिदानंद राहू शकत नाही. अशा वेळेला मग तो काय होईल, जो विचार असेल त्याच्यासारखा तो होईल. जर कामाचा विचार असेल तर तो क्षणमात्र किंवा जितका वेळ विचार चाललेला आहे तितका कामाशी एकरूप होईल. तो जर द्वेषाचा विचार करत असेल तर द्वेष ज्याच्या बाबत आहे अशा व्यक्तीच्या बरोबर द्वेष भावनेने तो अगदी एकरूप होईल, मग तो सच्चिदानंद ही स्थिती घालून बसेल. जेव्हा साक्षी ही स्थिती सुटते तेव्हा तो प्रकृतीशी तादात्म्य पावतो, तो विचारांशी तादात्म्य पावतो. एरवी विचार येत राहतील, विचार येतात याचा अर्थ शुद्ध चेतना, अकंप चैतन्य, निष्कंप चेतना ही शुद्ध जाणीव स्वरूप, ज्ञान स्वरूप असताना त्या अकंप चेतन स्वरूप अशा मूळ मला देह मन इंद्रिय असल्यामुळं देहाच्या बरोबर इंद्रियांच्या बरोबर जे बाह्य विषय आहेत त्या विषयांनी ती चेतना कंपित होते. डोळ्यांनी रूप पाहिलं की ती चेतना कंपित होते, स्वतःला विसरते, त्या रूपाकडे ती आकर्षित होते, ती शब्दाकडे आकर्षित होते, ती स्पर्शाकडे आकर्षित होते. असं जेव्हा त्या चेतनेबद्दल घडतं तेव्हा ती चेतना स्वरूपाला विसरून जाते. आता आपण ध्यानात काय करतो ते पहा. ध्यानात आपण असं करतो, जे सर्वात शेवटचं सांगितलं असता की ती स्वरूपाला विसरते, ती आपल्या शुद्ध चेतन स्वरूपाला विसरते, ते सध्या आपलं ठिकाण आहे. आपण जिथं आहोत ती स्थिती सध्या ती आहे. आपल्या आत्मस्वरूपाचं भान आपल्याला नाही, पण आत्मस्वरूपाच्या अधिष्ठानावर चाललेल्या देहाचं, इंद्रियांचं, मनाचं असं भान आपल्याला आहे. त्यामुळं विषयांचं भान आपल्याला आहे. ही आत्ताची आपली स्थिती आहे. या स्थितीतून सत, चित आणि आनंद या स्थितीला प्राप्त व्हायचं आहे, आत्म्याच्या स्वरूपाच्या. त्याकरता असं सांगितलं जात की जो काही विचार, विषय, विकार, भूत भविष्या संबंधीचे विचार तुमच्या समोर उभे राहतील, त्या विचारांना तुम्ही प्रतिसाद देऊ नका. खरं म्हणजे असा विचार करावा की विचार करावा किंवा अशी स्थिती गाठण्याचा प्रयत्न करावा की वृत्ती उठणारच नाही. माझं आत्मबळ असं आहे, मी स्वरूप बोधात नाही पोचलेलो, पण मी एवढं वापरतो आहे माझं बळ की मी वृत्तीच उठू देणार. जो वृत्ती उठू देणार नाही त्याला आत्मज्ञान झालेलं नाहीये. तो किती धोकत असला की मी सच्चिदानंद स्वरूप आहे, ओम तत्वम सोहम सहा असं म्हणून जरी बसला तरी देखील तूर्त त्याचं ते ज्ञान सद्गुरूंकडून घेतलेलं परोक्ष ज्ञानच आहे, त्याची ती अनुभूती नाहीये. तरी देखील त्यांनी असा भाव धरायचा आहे की मी विचार उठूच देणार नाही, मी वृत्ती उठूच देणार नाही. याच कारण मी मनोमय विश्वाला नाकारतो आहे, मी सच्चिदानंद आहे. नाहीये तो सच्चिदानंद, त्याला सच्चिदानंदाचा कोणताही बोध तूर्त झालेला नाही. पण तो समोरच्या विचाराला मात्र उठू देत नाही. हा पहिला प्रयत्न साधकांनी सुशीनी करावा. काही काळ तो निश्चित जमतो, थोड्या वेळाने आपली शक्ती अगदीच कमी पडते आणि मग आपण जणू विचार उठायला परवानगी देतो. तुम्ही तो कधी कॉलेजमध्ये शक्तीचा खेळ खेळाल असाल की दोघांनी कोपरं टेकवायची, एकमेकांचे पंजे हातात धरायचे आणि उलट बाजूला दाबायचा प्रयत्न. तुमची शक्ती जर कमी असेल तर तरी देखील तितका वेळ तुम्हाला जमतं जितका वेळ तुम्ही रेजिस्ट करू शकता, तितका वेळ तो तुमचा हात नाही खाली पाडू शकत. किंवा तुमची शक्ती जास्त आहे आणि त्याची समोरच्याची कमी आहे, तरी देखील तुम्हाला तितक्या वेळ जमत नाही जितका वेळ त्यांनी त्याची पूर्ण शक्ती लावलेली, तुम्ही त्याचा हात खाली नाही पाडू शकत. पण थोडा वेळ तशी स्थिती झाल्यावर जेव्हा तुमची शक्ती कमी पडायला सुरुवात होते तेव्हा तुमचा हात झुकायला लागतो, आत्मत्याचा झुकायला. अशी जेव्हा तुमची शक्ती कमी पडेल विचारच उठू द्यायचा नाही याची, तेव्हा विचार फार तर उठेल. नाही तर माझ्या बाबत हे अशक्यच आहे की मी सावध आहे आणि विचाराने उठावं, हे मी होऊच देणार नाही. अशा भूमिकेत कुठेतरी ध्यानाला बसणाऱ्या व्यक्तीने बसणं गरजेचं आहे. सगळंच आपलं आपोआप चालेल गुरुमाऊली बघून घेतील, ते आहेत बसलेले, आम्हाला फक्त नुसतं बसायचं आहे, असं तर करता येणार नाही. आणि मग जेव्हा तुमची ती शक्ती कमी पडते आणि विचार उठल्याशिवाय तुम्हाला चैन पडत नाही, एखादा विचार उठतो आणि तुम्हाला असं वाटतं की सुकल्यासारखं वाटतं की आता त्या विचारामध्ये आपण पडावं, तर त्यावेळेला तुम्ही सावध राहून विचार उठतो आहे आता माझा इलाज नाहीये, तर हा विचार मी करणार नाही असं तुम्ही ठरवा. हा विचार मी पूर्ण देखील होऊ देणार, उठेल आता ते माझ्या हातात नाही राहील पण मी तो पूर्ण देखील होऊ नाही देणार. याला साक्षी, जो साक्षी आहे तो त्याला अजून सच्चिदानंदाचं भान नाहीये, पण अंतर्बळ वापरून तो असं ठरवतो आहे की विचार उठेल पण मी तो पूर्णही नाही. हेही जेव्हा जमेन असं होत की विचार उठतो आणि तो विचार त्याच्याशी लगेच संबंध तोडणं, असं करण्याचीही शक्ती नंतर कमी पडते. तुम्ही जर 1.5 तास बसणार असाल तर 10-15 मिनिटात काहीच होत नाही, पण या सगळ्या गोष्टी दीर्घ बैठकीत समजायला सुरुवात होते की आपली तीही शक्ती कमी पडते की विचाराने उठावं आणि आपण त्या विचाराकडे लक्ष देणार नाही असं आज ठरवलेलं आहे, तरी देखील द्रष्टा किंवा साक्षी हा साक्षी राहू शकत नाही, तो विचारात मिसळतो आणि स्वैर विचार सुरू. जेव्हा स्वैर विचार सुरू होता तेव्हा जो ध्यानाला बसलेला आणि सच्चिदानंदाचा अनुभव घेण्याची इच्छा धरणारा, तर त्याच अजिबातच चालेन असं होत अशी एक वेळ ध्यानामध्ये येते, जरूर येते. तो विसरूनही जातो की आपल्याला साक्षी राहायचं, त्याच्याऐवजी तो विचारात गुंतायला लागतो आणि त्याचा थोडा थोडा वेळ वाया जायला सुरुवात होते विचार उठल्यावर. आणि अशा वेळी अचानक तुमच्या लक्षात येतं की आपण ध्यानाला बसलेले आहोत, त्याच्याऐवजी हे विचारच करणं चालू झालेलं आहे. विचार तर तुम्ही करत होता, विचारामध्ये तुम्ही सापडलेले होता, आपल्याला साक्षी राहायचंय याचंही कुठलं भान नाही, अशी बेसावध अवस्था होती. त्यावेळेला तुम्हाला जागं कोणी केलं? कोणी तुम्हाला आतून सांगितलं की विचारच चाललेले आहेत आणि आपण ध्यान तर करत नाहीये, हे कसं काय झालं? स्वामीजी असं म्हणायचे की असं जेव्हा होतं तेव्हा ती सद्गुरूंची कृपा समजायची, आतून आत्म्याच्या कृपेने, परमात्म्याच्या कृपेने, सद्गुरूंच्या कृपेने तुम्हाला आतून जो आत्म्याला जाणू इच्छित होता त्या आत्म्यानेच जाग केलं की अरे तू ध्यानाला बसलायस, त्याच्याऐवजी एरवी तुम्हाला काही सोयच नव्हती, काही शक्यता नव्हती, तरी देखील. आणि माझा अनुभव असा आहे की ती जर वेळ साधली तर त्यावेळेला आणि त्यावेळेपासून पुढं ध्यान खूप चांगलं होतं. सुरुवातीला जे बळजबरी करून विचार उठू देत नव्हता तेव्हा चांगलं ध्यान निश्चित नव्हतं. ती शक्ती कमी पडून जेव्हा साक्षीचा अभ्यास सुरू झाला तेव्हाही बळ वापरत होता पण चांगलं ध्यान नव्हतं. मग विचारातच गुंतून पडला तेव्हा तर चांगलं ध्यान उघड उघड नव्हतं, पण ज्या क्षणी आतून समजलं की आपण विचारात सापडलो, आपण ध्यानाला बसलेले होतो, आपल्याला ध्यान करायचंय, त्या क्षणापासून चांगलं ध्यान व्हायला सुरुवात होते. ती गुरुकृपा समजायची. आणि या स्थितीनंतर मनाचं एकदम प्रमन होत. अनेक साधकांचा असा अनुभव की असं झाल्यावर एकदम अमन होत, मग तुमच्या प्रयत्नांशिवाय होत. विचारच नसल्यामुळे तुम्ही साक्षीही नसता. पण तुम्हाला समजतं, साक्षी वृत्ती विशेष नसताना देखील तुम्हाला समजतं की मनात अमन झालेलं आहे, मन एकदम थांबलेलं आहे, स्तब्ध झालेलं आहे. आणि मनाची अशी स्तब्धता किंचित काळ राहून परत थोडे विचार उठले तरी देखील आपोआप मन हळूहळू निस्तरंगतेकडे जायला सुरुवात होते. या निस्तरंगतेच्या कालावधीमध्ये देखील तो कालावधी वाढायला देखील सुरुवात होते. यावेळेला ती सुरुवात होते, यावेळेला ती घटना घडते. त्या दरम्यान कधी कधी असं होतं की साधक अचानक प्रकृतीला ओलांडतो, अचानक प्रकृतीच्या पलीकडे उडी मारतो. साधकांनी ही अचानक प्रकृतीच्या पलीकडे मारलेली उडी प्रकृतीला बाजूला सारून अतिशय शांत झालेली स्थिती याच्यामध्ये एक नगण्य प्रकृतीचा भाव शिल्लक राहतो आणि तो काही अनुभव द्यायला सुरुवात करतो. अशा वेळेला साधकाला आपण अगदी सूक्ष्म होऊन विराटामध्ये मिळून विलीन होऊन जातो असं काही वाटू शकतो. त्याला नादाचा अनुभव येईल आणि त्या नादामध्ये आपण विलीन होतो असं होऊ शकतो. त्याला एकदम प्रकाश दिसतो. प्रकृती नाहीशी झालेली नाही, किंचित प्रकृती शिल्लक आहे आणि त्याला एकदम निळा प्रकाश सगळीकडे दिसायला सुरुवात होईल आणि आपलं अस्तित्व नाही, आनंदरूप निळा प्रकाश असं त्याचं सुरू. किंवा कोणाकोणाला ज्योती दर्शन या वेळेला होण्याची शक्यता असते. हा जो निळा प्रकाश आहे, नभासारी अंगुष्ट मात्र हा पुरुष ज्योती ही युवकभूमिका धूम धूर नसलेली अशी तुम्ही धूम नसलेली ज्योती पाहिली नाही. अगदी अधूमक अशी ज्योती असली तरी देखील धूर तुमच्या डोळ्याला दिसत नाही एवढी खालच्या धूर आहे. काही धूर हा असतो, जे इंधन आहे त्या इंधनात काही अशुद्ध भाग असतो त्याचा धूर असणारच. पण या ठिकाणी मात्र अतिशय निर्मळ धूर नसलेली, धूम नसलेली अशी ज्योती मात्र प्रगत होते. ही अंतः ज्योती किंवा अंतः प्रकाश हा आत्म्याचाच असतो. पण किंचित प्रकृतीचा भाग शिल्लक असल्यामुळं आत्मा जसा असंग, अदृश्य, अव्यक्त तसं न होता त्या आत्म्याचं दर्शन थोड्याशा राहिलेल्या अशुद्धीनी रंगरूपाचं दिसत, ज्योती किंवा रंग दिसावा तस. या प्रश्नाचं थेट उत्तर मी देत नाही. तर हे हा जो प्रकाश दिसला त्याच्याबद्दल मी बोलतो. या प्रकाशाचं दर्शन या न्यायाने साधकांना होत होत हे खरं आहे, मी त्याचा अनुभव घेतलेला आहे. नीलवर्ण आकाश सर्वत्र भरून राहिलेला आहे. अशा प्रकारचा अनुभव साधकाला येऊ शकतो, ज्योत देखील साधकाला दिसू शकते. आणि तेव्हा साधकाला खरंच अतिशय आनंद. मला जेव्हा प्रथम अशा प्रकारे नीलवर्ण प्रकाश किंवा आकाश तस असा अनुभव आला, माझी अशी कल्पना की 80 सालची गोष्ट आहे किंवा अधिक, स्वामीजींच्या घरी महाबळेश्वर प्रवचनाच्या आधी ध्यानाला बसलेला हे प्रकाश दर्शन अति आनंद स्वरूप असत. खूप आनंद होतो, आनंद स्थित भरून राहिला असं वाटायला लागत. सत आणि चित स्वरूप हे लॉजिकल वाटत असं म्हटलंय, पण आनंद स्वरूप कशावरून हे समजत नव्हतं. तो सगळ्यांचा साक्षी आहे हे वाचलेलं होत. त्यामुळं ऋषीमुनींनी कदाचित आनंद ही उपाधी भक्तीपूर्वक परमेश्वराला चिकटवली असावी असं वाटतं असं त्यांनी म्हटलं. आणि हा प्रश्न मनात स्वामींना विचारला व पुढे माझे बहुधा काही क्षण ध्यान लागले असावे. ध्यान लागले ध्यानात या घडामोडी घडतात. ध्यान कसं करायचं याच अकॅडमिक स्वरूप निघालं, आपण ध्यान कसं करतो तर विचारू. पण मनात हा प्रश्न स्वामींना विचारला, कदाचित भक्तिभावाने विचारला असेल किंवा त्या विचारण्यामध्ये कळत नव्हतं भक्ती असेल शांत प्रकृतीला ओलांडल्यासारखं झालं निश्चित. आणि काही क्षण बहुधा ध्यान लागले असावे असे म्हटलेलं आहे. मनात कुठलाही विचार नाही आणि डोळ्यासमोर प्रसन्न असा निळा प्रकाश. आणि ध्यानातून खाली आल्यानंतर अतिशय आनंदी वाटू लागले. ती खरं आहे असंच घडत. थोडं विषयांतर करून सांगतो की हे कोणत्या नियमाने घडतं हे सांगता येत नाही. आणि एकाला ज्यामुळं घडेल तर तसंच केल्याने दुसऱ्याला घडेल असं नाही. तसंच रोज रोज असं घडत नाही, त्यामुळं रोज असं घडण्याची अपेक्षा न ठेवता ध्यानाला बसायचं असत. पण एवढं तर झालं की माझ्या प्रश्नाचं उत्तर स्वामींनी दिलं. आनंद सच्चित आनंद याच्यातला आनंद कसा आहे समजलं असं ते म्हणतात. आता प्रश्न उपस्थित राहिला की आनंद समजलं मग त्याला साक्षी का म्हणतात. आधी वाटत होत की आनंद हे लॉजिकल नाहीये, सच्चित हे लॉजिकल आहे, तो अस्तित्व मात्र आहे, अविनाशी आहे, तो चैतन्य रूप आहे, इथपर्यंत समजतं. पण आनंद कसा असेल हे कळत नव्हतं. तो आनंद कसा हे कळल्यानंतर आता तोच साक्षी कसा हे कळत, त्याला साक्षी का म्हणतात. आणि तो सर्व साक्षी जरी असला तरी त्याचं स्वरूप आनंदाचं आहे असं जे समजलं हे मिळालेलं उत्तर बरोबर आहे का. तो प्रकृतीचा साक्षी असतो, जो आनंद स्वरूपच आहे खरा, तो प्रकृतीचा मात्र साक्षी असतो, तो मनाचा मात्र साक्षी असतो. तो मनाच्या कुठल्याही कर्मामध्ये त्याच्यामुळं मन असतं आणि ते कमतीत होतं, त्याच्यामुळं बुद्धी असते आणि ती बरा वाईट निश्चय करणारी असते, त्याच्यामुळे इंद्रिय असतात आणि ती विषयामध्ये रस असतात, तो मात्र वेगळा असतो. नैव किंचित करोमी ती युक्तः मन्येत तत्त्वविद्, पश्यन् शृण्वन् स्पृशन् जिघ्रन् अश्नन् गच्छन् स्वपन् श्वसन्. अनेक क्रिया दिलेल्या आहेत, अगदी डोळ्याची उघड झाप देखील इंद्रियाणि इंद्रियार्थेषु वर्तन्ते इति धार्यम्। इंद्रिय केवळ आपापल्या अर्थामध्ये वर्तन करत आहे, मी तर आनंद रूप अ करता इंद्रियांच्या बाबत साक्षी। म्हणून जो आनंद रूप आहे तोच साक्षी आहे। म्हणूनच परमेश्वराचं वर्णन, परमात्म्याचं वर्णन, जगतचालक परमात्म्याचं वर्णन जिथं भगवंतांनी केलं 9व्या अध्याय गतीही भरता प्रभू साक्षी ही अगदीच एकमेकांना विसंगत अशी नामाभिधान नाही। तोच गती आहे आणि तोच साक्षी कसा आहे, त्यांनीच जगत चक्र चालवलेलं आहे, तोच भरण पोषण करणार आहे, तो प्रभू आहे, महान ईश्वर तोच आहे, तोच साक्षी आहे। बर साक्षी राहून तो निवास हा सर्व विश्वामध्ये राहणार आहे, शरणम शरण जाण्यासाठी एकमेव असा तोच आहे, आणि सुहृत कोण साक्षी आणि कोण सुहृत, तोच सुहृत आणि तोच साक्षी, तोच सुहृदय आणि तोच साक्षी आहे, तोच गती आहे सर्वांची, तोच सर्वांचं तत्वतः भरण पोषण करणार आहे। या प्रत्येक शब्दाला संकेत आहे, तोच आनंद रूप आहे आणि तोच साक्षी आहे। त्यांनी निर्माण केलेल्या विश्वामध्ये एकोहम बहुस्याम, मी एकमेव आहे, एकमेवा द्वितीय आहे आणि बहुविध व्हावं असा त्याचा संकल्प होता, पण एकत्व न सोडता तो बहुविध झाला। तो बहुविध झाला या प्रक्रियेमध्ये त्याच्या बहुविध होण्याच्या छंदामध्ये खरं म्हणजे आम्ही त्याच्याशी एकच आहोत, पण आम्हाला मात्र अबोध झाला। आमच्या ठिकाणी असणारी जीव चेतना ही खरं त्याच्याशी अभिन्न असताना आम्हाला अहंतेने आम्ही त्याच्यापेक्षा वेगळे आहोत असं वाटायचं, आम्हाला गती देणार असतो। तोच तत्वत हा सर्व विश्व चालवत असल्यामुळे आकाशे सर्वत्र वसावे, वायूने नाव भरी उगे नसावे, पावके दहावे वर्षावे जळे, समुद्री रेखा नोलांडावी, पृथ्वीया भूते व्हावी, हे आज्ञा माझी। त्यांनी सगळं जग चालवलेलं आहे, तो भरता आहे, तो पर्जन्य वर्षतो, अन्नधान्य निर्माण होतं, आमचं भरण पोषण त्याच्यामुळे। ज्या अर्थाने त्याच्याकडे पाहाल, करणारा तोच आहे आणि न करणारा देखील तोच आहे। जर बोध झाला तर मग तो अगदीच तो करता आहे, तो भोगता आहे, ना दत्ते कस्यचित पापम नैव सुकृतम विभू, हे देखील तुमच्या लक्षात येऊ शकेल। त्यामुळे तोच आनंद रूप आहे, तोच साक्षी आहे। आपल्याला मात्र ध्यानात जो आनंद रूप आहे तोच साक्षी आहे असं झालं तर आपण स्वरूपानंद समजलेला आहे की जो आनंद रूप आहे तोच साक्षी आहे, तर मग तुम्ही फार काळ ध्यान नाही करू शकत। तुम्ही ध्यानाला बसलात तरी 5-10 मिनिटात समाधानी होईल। मग दीर्घ बैठकीची गरज नाही लागणार। मग तुम्ही न बसलात तरी देखील तुम्हाला आनंद स्वरूपाचा प्रत्यय येईल। मग जगतामध्ये आनंद दिसायला सुरुवात। साधनेच्या प्रतिष्ठेकरता तुम्ही बसायला लागाल, बसत राहा, अशी सगळी गंमत आहे। त्यामुळे तो सर्व साक्षी आहे आणि जो सर्व साक्षी आहे तोच आनंद रूप देखील आहे। एकच वस्तू ती विनाशी आहे का, तर विनाशी नाही, ती अविनाशी आहे। म्हणून त्याला तीच वस्तू जी अविनाशी आहे ती जड आहे का चेतन आहे, ती चेतन आहे, म्हणून तिला चित्त म्हटलं। आणि जे अविनाशी आणि चेतन स्वरूप आहे तर ते त्याच्या ठिकाणी दुःख नाही, कारण द्वैत नाही. द्वैत नसल्यामुळे दुःख नाही, भय नाही, चिंता नाही, उद्वेग नाही. त्यामुळे ते शांत स्वरूप आहे. ते निर्भय असल्यामुळे शांत स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे. द्वैतात भयम, आपण भयाने ग्रासलेले आहोत, पण समाधीच्या स्थितीमध्ये भयाचा स्पर्श नसतो. याच कारण त्या ठिकाणी द्वैत नसतं, देह भावना नसते, अर्थात भय शांती. त्या शांतीला आनंद म्हटलेला आहे. म्हणून हा जो प्रकाशामुळे मिळणारा आनंद या शब्दांनी प्रतीत होणारा जो अनुभव आहे, तोही अंतिम धरता येत नाही. खरा अनुभव येतो शांतीचा, आणि त्याला नंतर आनंद असं म्हणतात. काय बरं वाटलं, शांत, इतकं शांत होऊन गेलं, खूप आनंद झाला असं तो म्हणतात. खूप आनंद झाला, शांती मिळाली असं नाही म्हणणार. ध्यानामध्ये विचारच गेले, काहीच आठवेन असं झालं, कुठं बसलोय, किती वेळ बसलोय, आपण कोण आहोत, देहाचं स्मरण नाही, अगदी शांत शांत असं होऊन गेलं, फार आनंद. म्हणून शांती हाच मूळ शब्द आहे, आणि त्यालाच आनंद म्हणण्याचा प्रघात आहे. हा जो आनंद आहे, हा किंचित किंचित प्रकृती शिल्लक असल्यामुळं, पण परमात्मा देखील प्रतीत झाल्यामुळं, कारण बरीचशी प्रकृती एकदम बाजूला सारली, प्रकृतीच्या पलीकडे उडी मारली, म्हणून अशा प्रकारचा एक दिव्य अनुभव आला. पण अनुभवातच किंचित अज्ञान असत, असं असल्यामुळं प्रकाश दर्शन हे अल्टिमेट नाही, ते क्षण मात्र देखील आहे. मात्र जेव्हा शांतीचा स्पर्श होतो, तेव्हा आणि असा वारंवार जर स्पर्श होऊ लागला एखाद्या साधकाला ध्यानात, तर हळूहळू त्याचं वर्तन शांत होत, त्याच्या डोळ्यातून ती शांती स्त्रवू लागते, त्याच्या अवयवांमध्ये ती येते, ती तृप्तता असते. त्याच्या वाणीत ती येते. ब्रह्मींचे विसवणेवरी उल्लेख लाहे जाई उदरी, ते वाचे ते या तरी सुधा सिंधू असं म्हटलं. वाचा देखील अगदी सुधा सिंधू होऊन जात. साधी काल कसं समजलं की सरला ते चॉकलेट घेत होते, पण स्वामीजी सांगत होते की मला लोक चॉकलेट देतात ते तुझ्याकडे बोलणं गोड असत, तुझ्याकरता मी दुकानातून चॉकलेट आणलं म्हणतो. ते असं म्हणाले की मला कोणी कोणी देत या सरला ते, आणि सरला ते खरेदी करत. पण मौजेनी असं म्हणत होते की सरला ते नातवंडांना देतात. म्हणून एक वाचा गोड गोड होते, न टोचणारी अशी होते. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात, जीवींची या जीवा गुपकुलिया होत आहाती, आज कोणी गुपुल्या करते, इतकं गोड गोड असं बोलणं. हे शांतीच्या अनुभवानंतर, आणि वारंवार जर असा अनुभव यायला लागला, तर त्या साधकात फरक पडायला सुरुवात होते. त्याचं चालणं, त्याचं बोलणं, त्याचं पाहणं, त्याचं उठणं, त्याचं बसणं. म्हणून ध्यानाबद्दल जसं आकर्षण आहे, किंवा उत्तम पारमार्थिक स्थितीबद्दल सर्वांना जसं आकर्षण वाटतं, तसं त्याच्या लक्षणांबद्दल देखील फार, मग तो वर्तन कसा करतो. म्हणून तर अर्जुनाने वारंवार जे प्रश्न विचारले, स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधी, त्यांनी अशी समाधी बुद्धीची समस्थिती प्राप्त केलेली आहे. आता स्थितप्रज्ञ कोणाला म्हणावे? स्थितधी ही किम प्रभाषेत, तो बोलत तर असेल मग तो कसा बोलतो? किम आसीत, तो बसतो कसा? सगळेच बसतात, स्थितप्रज्ञ कसा बसणार? व्रजेत किम? काही काही मुलांना चालायला उशीर लागतो, काही काही मुलं लवकर चालतात, पण सगळा मिळून तो 2-4 महिन्यातच खेळ. कोणी 9-व्या महिन्यात एकदम, 8-व्या 9-व्या 10-व्या महिन्यातच उठून चालायला सुरुवात करतात, तर कोणाला अगदी उशीर म्हणजे 6-व्या महिन्याची मग चालायला लागतात. जरा चांगली असतात तब्येतीने उठायला, जर थोडी थोडे हळूहळू सुरू करते तेव्हापासून चालतोच एक. स्थितप्रज्ञ चालतो कसा हे कशा करता विचार? अशा करता विचारलं की त्याच्या प्रत्येक कृतीत काहीतरी वैशिष्ट्य असलं पाहिजे. प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगता, आत्मनी एव आत्मना हा कृष्ण, स्थितप्रज्ञ हा तदुच्यते. असं त्यांनी उत्तर मोठं विलक्षण केलं. दुःख झालं तर उद्वेग पावत, सुख झालं तर त्याची स्पृहा त्याच्या ठिकाणी निर्माण होते. आपुर्यमानम अचल प्रतिष्ठम समुद्र माता प्रविशंती यदि सर्वत कामहा अयम प्रविशंती. मोठ मोठ्या नद्या आणि मद आपली जलसंपत्ती घेऊन अखंड सागरात जात असताना देखील सगळ्या बाजूने पृथ्वी तलाव, पण समुद्र आपल्या मर्यादेत जसा असतो. तद्वत कामा हा अयम प्रविशंती सर्वे, त्याप्रमाणे जसे मोठमोठ्या नद्या मद यावेत तसे आपल्यावर काम कामना आदळत असतात विश्वातून, तर शांती माप मिळत, तो शांती तशीच टिकून मिळत. न काम कामी शांतीच शब्द वापर. सर्व साक्षी त्याच स्वरूपच आनंदाचे आहे. हा आनंद शब्द चांगला आहे. निश्चिंत असला की जी स्थिती असते त्याला आनंदाचे. जस आरोग्याचं कोणतंच लक्षण नाही, पण रोगाचं मात्र भरपूर लक्षण. तुम्ही आरोग्यपूर्ण असलात तर आरोग्याला काही लक्षण नाही, काही. तुमचं डोकं दुखतंय आणि डोकं थांबलं, डोकं थांबलं आता याला काहीच लक्षण नाही. डोकं दुखतंय हे लक्षण आहे, विकृती हे एक लक्षण आहे, पण डोकं थांबल्यानंतर मग आरोग्याचं लक्षण काहीच नाही, ती सहज स्थिती. पोट दुखतंय, पोट दुखायचं थांबलं, पोट दुखायचं थांबल्यावर कोणतीच वेगळी प्रचिती येत नाही, फक्त पोट दुखायचं थांबलं त्यामुळे बरं वाटतंय एवढं. असं जसं असावं तसं या शांतीला मग आनंद म्हणायचं, सुख म्हणायचं. आचार्यांनी सुख देखील शब्द वापरला, सच्चित सुखम परमहंस गतिम तुरीयम. परमहंस जी तुरीय स्थितीमध्ये प्राप्त करतात अशी स्थिती. तर हे सगळे समानार्थी शब्द आहेत. या निमित्ताने ध्यान अनुभव, अंतिम अनुभव, प्राप्त पुरुषाची लक्षणं, भगवंत, भगवंत जेव्हा जगत कार्य करतो तेव्हा कोणकोणत्या गुणांनी युक्त असतो, कितीतरी नेहमी भगवद्गीता जवळपास सांगून झाली असं मला वाटतं. चांगला प्रश्न होता, अजूनही चांगले चांगले प्रश्न आहेत. एक प्रश्न असा आहे तुमच्याबद्दल, तुम्ही प्रवचनातून अनेक वेळा बोलत असता, बोलत आहात, तुमच्याकडून व्हायला पाहिजे, तुम्हाला करावे लागेल, या वाक्याचा शब्दाचा अर्थ काय याच मार्गदर्शन करा. हे तुमच्याकडून व्हायला लागेल, ते तुम्हाला करायचं. आता जरा कमी वापरी ना. या शब्दांचा अर्थ समजला तर तुमच्या स्पर्धेने माझ्याकडून कसं आचरण करण्याचा प्रयत्न करीन. तसंच एक मोठा प्रश्न आहे. अजून
श्री